अन्ये तु एवं अजानन्तः। श्रुत्वा अन्येभ्यः उपासते। तस इथं बसून राहणं म्हणजे अवघड फक्त एक्सपर्ट असल्यामुळं बस असं म्हणत होतो, पण आता ठीक आहे। अन्ये तु एवं अजानन्तः श्रुत्वा अन्येभ्यः उपासते तेपि चाति तरन्त्येव मृत्युं श्रुतिपरायणाः। अध्याय 13वा 25वा श्लोक। कितीतरी दिवसांनी आपलं इथं प्रवचन होत आहे। मागचा मंगळवार 5वा मंगळवार म्हणून आपली जी नवीन कार्यक्रम पत्रिका आहे त्याच्यानुसार प्रवचन नव्हतं, कोणतंच केंद्र नव्हतं, आणि त्याच्या आधीचे 2 मंगळवार होते त्या अध्यात्म मंगलधाममध्ये भगवान श्रीकृष्ण या विषयावर मी प्रवचनं केली। याचा अर्थ महिन्यांनी आपण इथं जवळपास जमतो आहोत। मला राहळकर सर असं म्हणाले की इथला विषय आणि अध्यात्म मंगलधाम मधला विषय हा तुम्ही वेगळा वेगळा ठेवा, त्यामुळे इथं जे श्रोते येतील त्यांना सलग त्यांनी ऐकायला मिळेल आणि त्याच्यात तशी सरांचीही सोय झालीच। त्यांचं स्वतःचं रुटीन खूप कष्टाचं, बौद्धिक कष्टाचं असं असतं आणि त्या याच्यामध्ये अनध्याय व्हायला नको अशी त्यांची स्वतःची इच्छा होती। आणि इथं येणारी अशी जी श्रोतृवर्ग आहेत, श्रोतृमंडळी आहेत आणि जी अध्यात्म मंगलधाम मध्ये खरंच नाही येऊ शकत त्यांना देखील सलगतेने ऐकायला मिळेल असं ते म्हणाले। आपल्या स्वतःच्या ठिकाणी ध्यानाने कोणी एक आत्मदर्शन घेतात तशाच प्रकारे सांख्य म्हणजे ज्ञानाने देखील कोणी एक घेतात आणि कोणी कर्मयोगाने आत्मदर्शनापर्यंत पोचतात। असे 3 प्रकार सांगून झाल्यानंतर भगवंतांनी अन्ये तु एवं अजानन्तः श्रुत्वा अन्येभ्यः उपासते। ध्यानाने आत्मरूप कसं व्हायचं हे ज्यांना माहीत नाही, शुद्ध ज्ञानाने आत्मरूप कसं व्हायचं हे ज्यांना माहिती नाही, कर्मयोगाचा आश्रय करून आत्मरूप कसं व्हायचं हे ज्यांना माहिती नाही, असे जे अन्य आहेत एवं अजानन्तः, हे 3ही मार्ग माहीत नसलेले, खरं म्हणजे उपजत ध्यानाचा मार्ग माहीत असणारे कोण असू शकतील। तसंच ग्रंथांतरी ज्ञान केवळ वाचून सांख्य मार्गाचा अवलंब करणारे कोण असू शकतील। तसंच केवळ कर्म मार्ग वाचून कर्माचं अनुसरण करणारे कोण असू शकतील। म्हणून जवळपास सगळे या 4थ्या कॅटेगरीमध्येच येतील। अन्ये तु एवं अजानन्तः श्रुत्वा अन्येभ्यः उपासते। जे अन्य आहेत, वरच्या मार्गाला जाणत नाहीत असे, ते श्रुत्वा ऐकून अन्येभ्यः, इतर कोणाकडून तरी ऐकून मग उपासना करतात। श्रुत्वा अन्येभ्यः उपासते ते अपि चातितरं केव मृत्युम श्रुतिपरायणाः, ते देखील मृत्यूला ओलांडून अमृतत्वाला जाऊन प्राप्त होतात. आपण अमर आहोत अशा आत्मबोधामध्ये तेही जाऊन पोचतात. कोण? ज्यांना वरचे हे साधना मार्ग माहीत नाहीत, असे ज्यांना या गोष्टी माहीत आहेत अशा कोणा ज्ञात्या पुरुषाकडून ऐकून श्रवण करून त्या प्रकाराने उपासना करून असे श्रुती परायण झालेले, ऐकण्यामध्ये पारंगत झालेले आणि करणारे, उपासना करणारे, ते देखील मृत्यूला ओलांडून जातात. ते पी चाती तरण केव मृत्युम श्रुती परायणाः. स्वभावतः ध्यानाची प्रक्रिया समजलेले असे फार कमी असतील, जवळपास कोणी नाही, जवळपास नाही. ज्यांना अंतप्रेरणेनी मनाला बाजूला सारता आलं, बुद्धीला बाजूला सारता आलं, विकारांना बाजूला सारता आलं, आपलं आपल्याला कळलं की कसं ध्यान करायचं, ध्यानाच्या प्रक्रिया भगवंतांनी सांगितलेल्या आहेत त्या आपला आपल्याला कळल्या, दशेची वाट न पाहता, वयसेची या गावा न येता, बाळपणीच सर्वज्ञता वरी तयाते, असे कोणी भाग्यवान कोणीतरी जर असतील तर ऐकल्याखेरीज केवळ ध्यानाचा अभ्यास करून, ऐकल्याखेरीज केवळ ज्ञानाने पारंगत होऊन, ऐकल्याखेरीज केवळ कर्ममार्गाचं अनुसरण करून जातील, जाऊ शकतील एक वेळ, आपल्याला तर विश्वासच बसत नाही. आपला विश्वास याच्यावर आहे की ध्यानाने ते प्राप्त होतं. ध्यानाच्या प्रक्रिया आपण पाहिल्या, पण आपल्या आपल्याला ध्यानाच्या प्रक्रिया समजतील याच्यावर आपला तरी विश्वास निदान नाही. चिंतन करत करत आपण तद्रूप होऊन जाऊ परमात्म्याशी, कोणाही मार्गदर्शकाखेरीज अथवा कोणाकडून ऐकल्याखेरीज असं होऊ शकेल असं आपल्याला तरी निदान वाटत नाही. आणि कर्म मार्गाचं अनुसरण करत असताना बऱ्याच वेळेला कर्मकांडामध्ये सापडण्याचीही शक्यता असते, अथवा कर्माचा अभिनिवेश निर्माण होण्याची शक्यता असते. नम्रतेनी, ईश्वरार्पण बुद्धीनी, फलाशा नको अशा भावानी कर्म करता करता कोरडा होण्याची देखील शक्यता असते. कर्म मार्गाचं अनुसरण करत असताना बसण्याची प्रेरणा फार थोड्या लोकांची असते. ते तर असं सांगायला सुरुवात करतात की कर्म हाच परमेश्वर आहे, कर्म करतो हीच देवपूजा आहे, त्यामुळं कर्माचं आचरण आणि तेही इतक्या अचूकतेने की ज्यांनी आत्मानम आत्मना आपल्या ठिकाणीच आत्मदर्शन होऊ शकेल ही फार विरळ अशी श्रेणी आहे. इतकं सहजते होत नाही. खरंच इथं बोलायला मला फार बरं वाटतंय. प्रवचन सुरू व्हायच्या आधी गौरी इथं बसलेली मला म्हणाली की घरात आल्यासारखं वाटतंय, आपल्या घरी आपण श्रवणाला बसल्यासारखं वाटतंय. कारण या सोमवारच्या प्रवचनाची आणि या जागेची इतकी सवय आपल्याला झालेली आहे. माझी अशी कल्पना आहे की ते कार्यक्रम त्या त्या ठिकाणी खुलतात. प्रत्येक कार्यक्रम वेगळ्याच एका स्तरावर असा होतो. जसं सोमवारचं प्रवचन त्याचा एक स्तर ठरलेला आहे, त्याची एक खुमारी ठरलेली आहे. गुरुवारचा सत्संग असेल तर त्याची एक वेगळीच पातळी, वेगळीच उंची आहे. तसाच सत्संग पण रविवारी संध्याकाळी होतो तेव्हा तो एका वेगळ्या उंचीवरून होतो, तीच माणसं बोलणारी. आणि ज्ञानेश्वरी प्रवचनच पण रविवारी ध्यानानंतर एका वेगळ्या पद्धतीने होतं. हे कसं काय होतं आणि त्या त्या ठिकाणी ती भट्टी जमून येते मला देखील इथं बोलून आता बसून बोलताना जरा असं आरामशीर असं वाटत आहे. आपलं आपल्याला ध्यान ज्ञान आणि कर्मयोग समजणारी मंडळी जवळपास विरळा, कोणी असूही शकतील पण विरळा. किंवा शब्दांचा आधार घेऊन, शास्त्रीय शब्दांचा आधार घेऊन अशा प्रकारे ध्यानाचं अनुसरण, ज्ञानाचं अनुसरण अथवा कर्माचं अनुसरण करणारी मंडळी अतिशय विरळा. इतकी मर्मग्राही बुद्धी कोणाला तरी क्वचित लाभत असते. म्हणून बाकीचे सगळे, जशी एवढी बुद्धी नाही असे सगळे, म्हणजे आपले आपण सगळे, अन्ये तू एवम अजानंता, अशा प्रकारे ज्यांना केवळ पुस्तक वाचून ध्यान अथवा स्वप्रेरणेने ध्यान त्याचा उपयोग झालेला नाही, पुस्तक वाचून कर्म अथवा स्वप्रेरणेने कर्म याचा ज्यांना उपयोग झाला नाही, पुस्तक वाचून ज्ञान अथवा स्वप्रेरणेने कसं ज्ञान होईल. आत्मा हा स्वयंसिद्ध असल्यामुळं पण कितीतरी गोष्टी अज्ञानात्मक बाजूला सारता येतात, कोणाला तरी त्या सारता येत असतील पण सर्वांना त्या सारता येणं शक्य नाही. असं असल्यामुळं जवळपास सगळी मंडळी अन्य, इतर म्हणजे ध्यानानी कर्मांनी ज्ञान विचारांनी कोणाच्याही मदतीखेरीज कोणाकडून ऐकण्याखेरीज असं करणारी जवळपास वा न वा या कॅटेगरीत येतील. असतात की नसतात कोण जाणे, अशा कॅटेगरीमध्ये येतील. बाकी सगळे आपल्यासारखे, अन्ये तू एवम अजानंता, ते आत्म्यालाही जाणत नाहीत आणि ध्यानालाही जाणत नाहीत. ते आत्म्यालाही जाणत नाहीत आपल्या ठिकाणी आणि कर्ममार्गालाही जाणत नाहीत. ते आत्म्यालाही जाणत नाहीत आपल्या ठिकाणी आणि ज्ञान विचारालाही नीट जाणत नाहीत. असे श्रुत्वा अन्येभ्यः उपासती, जे प्राप्त पुरुष आहेत, ज्यांनी ते प्राप्त केलेलं आहे, जे सांगू शकतात शब्द ज्ञाने पारंगतू असे जे आहेत आणि स्वतः ब्रह्मानंदे डुल्लतू असे जे आहेत, शिष्य प्रबोधिनी समर्थू असे जे आहेत, शब्देच परेच निष्णात असे जे आहेत, अशा सद्गुरूंकडून ऐकून अन्ये तू एवम अजानंतः श्रुत्वा अन्येभ्यः, कोणा अन्य लोकांकडून ऐकून, अन्य म्हणजे ज्यांनी प्राप्त केलेलं आहे, ज्याला अनुभव आहे, अशा कोणाकडून ऐकून मग उपासना करतात. नुसतं ऐकण्याला महत्व नाहीये, नुसतं ऐकण्याने कोणीही कुठेही जाऊन पोहोचत नाही. रामकृष्ण म्हणत असत की पत्र आलं की अमुक अमुक मिठाई घेऊन यावी असं पत्र आलं गावाकडून कलकत्त्याला. काय त्या मिठाईचं नाव त्यांनी? संदेश. काय एक किलो संदेश घेऊन यावा, ते मिठाई संदेश असं म्हणतात मला वाटतं तिथं. आणि आईचं पत्र म्हणून केवढी पूजनीय गोष्ट, आईचं पत्र आलं म्हणून देव्हाऱ्यात ठेवलं आणि त्याला हळद कुंकू वाहत बसला तर जसं उपयोग नाही, ते संदेश घेऊन पाठवणं गरजेचं आहे. तसं नुसतं ऐकण्याने काही होणार नसून ऐकून वर उपासना करणं ही तितकीच महत्वाची गोष्ट आहे. म्हणून अधिक ऐकण्याने काही साध्य होणार नाही, ऐकणं आणि उपासना करणं याचं एक प्रपोर्शन पाहिजे. उपासनेशिवाय नुसतं ऐकणं यांनी कोणीच कुठं जाऊ शकत नाही. ते मेरी गो राऊंड जत्रेमधलं चाक असतं की नाही ते, आपण बसायचं आणि कितीतरी उंच घेऊन जातं, परत खाली आणतं, परत फिरवतं, असं सगळं करून आपण दिलेल्या पैशांमध्ये जर समजा 25 प्रदक्षिणा होत असतील तर 25 प्रदक्षिणा मारेल, पण जिथून चढला तिथंच उतरणार. प्रवास तर बराच झाल्यासारखं वाटेल पण उपयोग तर काही नाही. नुसतं ऐकणाऱ्यांची अशी गत होते. नुसतं ऐकणाऱ्यांचा कधी कधी फार मोठा धोका आहे, नुसतं ऐकत राहणं. हा लहानपणापासून नुसतं ऐकत राहणारे कधी कधी गावं फार धार्मिक असतात. आपण पंढरपूरला गेलो तो अशी गावं किंवा काशी अशी गावं अतिशय धार्मिक अशी गावं असतात. तिथं श्रवणाला तोटा नसतो. चांगली चांगली वस्ती जिथं असते, पूर्वी पुण्यात या राहळकर राम मंदिरातच, मुरलीधराच्या मंदिरात, पलीकडे नरसोबाच्या मंदिरात प्रवचन होत असत. एका पाठोपाठ एक ऐकणं आणि लहानपणापासून ऐकणं, आणि जे ऐकलं त्याचा पाठ पुरावा न करणं, याच्यातून येणारी उदासीनता अतिविलक्षण अशी असते. त्यांना म्हटलं तर सगळं समजत असतं आणि म्हटलं तर काही समजत नसतं अशी एक स्थिती होऊन जाते. ऐकणं जे आहे ते ऐकणं कुठेतरी करण्यासाठी प्रेरक असलं पाहिजे. जिथं करण्याचा आग्रह धरला जातो अशा ठिकाणी जाऊन ऐकावं. नुसतं ऐकण्याने काही साध्य होत नाही. नुसतं ऐकण्याने जर काही साध्य होत असेल तर शब्दज्ञान वाढतं. नुसतं ऐकण्याने एक प्रकारे वाद निर्माण करण्याची शक्ती वाढते, त्याचा विशेष उपयोग होत नाही. म्हणून भगवंतांनी शब्द असे वापरलेत की श्रुत्वा अन्येभ्यः उपासते. कोणाचं ऐकलं पाहिजे हेही याच्यातून कुठेतरी स्पष्ट होतं. तुम्ही ज्यांच्याकडून ऐकता तो उपासनेचा आग्रह धरणारा असला पाहिजे. तो जर आग्रहच धरणारा नसेल तर तुम्ही उपासना करायला प्रवृत्तही होणार नाही. तो स्वतः उपासत पाहिजे. त्यांनी मृत्यू ओलांडलेला असला पाहिजे. त्यांनी आत्मज्ञान प्राप्त करून घेतलेलं असलं पाहिजे. आपण जे बोलतो आहोत ते आपल्या अनुभवाचं आहे असं त्याला वाटत असलं पाहिजे. अथवा आपण त्या मार्गावरून पक्केपणाने चालतो आहोत असा त्याचा दृढ विश्वास पाहिजे. अशा व्यक्तीकडून ऐकणं हे महत्वाचं राहतं. कारण अशा ऐकण्यातून तुम्ही कृती करायला प्रवृत्त होता, उपासना करायला प्रवृत्त होता. जे श्रवण उपासना करायला प्रवृत्त करत नाही ते श्रवणच नाही. असे कितीतरी वक्ते होऊन गेले की जे नुसते प्रवचन करत राहिले, नुसती कीर्तन करत राहिले, गावगन्ना फिरत राहिले आणि कधीही कोणालाही कोणत्याही उपासनेला प्रवृत्त केलं नाही. समाजात एक सात्विक लाट निर्माण व्हावी एवढा त्यांचा उद्देश होता. त्यांच्या उद्देशाप्रमाणे भगवत प्रेम निर्माण व्हावं अशी त्यांची इच्छा होती. पण अशा केवळ निरूपणांनी काहीही होत नाही. भगवंतांचा जोर संबंध भगवद्गीतेमध्ये अनुभूतीच्या ज्ञानावर असा आहे. म्हणून अन्येतु एवं अजानंतः श्रुत्वा अन्येभ्यः उपासते. जे जाणत नाहीत मुळातच काहीच, त्यांना इतरांकडून श्रवण करणं याच्याखेरीज पर्याय तरी काय असतो. पण म्हणून कोणाकडून श्रवण करायचं हे समजलं पाहिजे. कोणाकडूनही श्रवण करता येणार नाही. तसंच अनेकांकडून श्रवण करता येणार नाही. अशा करता येणार नाही की प्रत्येकाची धारणा निराळी असते, प्रत्येकाची साधना निराळी असते, प्रत्येकाची जोर देण्याची ठिकाणं निराळी असतात. कधी कधी समग्रता नसते, एकांगी निरूपण असतात, अशा वेळेला ऐकतो त्याच्या मनावर विलक्षण ठसा उमटत राहतो ऐकण्याचा, आणि एकाकडून ऐकल्यानंतर दुसऱ्याकडून ऐकायचं। समर्थ ग्रंथाच्या वाचनाबद्दलही तसंच म्हणतात की एका ग्रंथे निश्चय केला तो दुजियाने उडविला, तसंच एका वक्त्यांनी एक सांगून जायचं आणि दुसऱ्यांनी दुसरं। असे सप्ताह किंवा महोत्सव असतात की नाही, तिथं सात दिवस सात वक्ते येऊन जातात आणि एक सांगून जातो की कलियुगात सर्व श्रेष्ठ साधन भक्ती आहे, तर दुसरा कर्माविषयी बोलून जातो, तिसरा असं म्हणतो की सांप्रत काळी देशभक्ती जास्त महत्वाची आहे, परमार्थ वगैरे झाला नाही तरी चालेल, मग चौथा कोणीतरी एखादं प्रवास वर्णन सांगतो। चांगलंच, हिमालयात जाऊन आला तीर्थयात्रेला असं काही सांगतो, मग चौथा ध्यानाविषयी सांगतो, कोणती गोष्ट कोणाच्या मनात ठसेल, अशाही निरूपणांचा काही उपयोग होत नाही। असं असल्यामुळं जे प्राप्त पुरुष आहेत त्यांच्याकडून, ज्यांनी जाणलेलं आहे त्यांच्याकडून ऐकणं, ऐकायला मिळणं हे भाग्य आहे, आणि यांच्याकडून ऐकून त्या प्रकाराने उपासना करणं हे पुढचं भाग्य आहे। रामकृष्ण म्हणत असत की काही वैद्य असे असतात की रोगी तपासला की ते त्याला औषध लिहून देतात, मग रोग्याचा आणि यांचा संबंध संपतो। तर काही वैद्य असे असतात की ते त्याला वारंवार आग्रह करतात की तू पथ्य सांभाळ, तू औषध घे, अशा प्रकारे आग्रह धरतात, आणि तो पथ्यही सांभाळेल आणि औषधही घेईल अशा प्रकारे आग्रहपूर्वक व्यवस्था करतात, पाहतात। तर एखादा वैद्य असा असतो की तो रोग्याला उलथ पाडून त्याच्या छातीवर बसून तोंडात औषध ओततो, असं रामकृष्ण म्हणत असत। तसं काही सद्गुरु हे नुसते सांगतात तुम्हाला ऐकायचं असेल ऐका, नसेल तर नका, असे असतात। तर काही तुम्हाला चांगल्या रीतीने यम नियम सगळ्या गोष्टी सांगतात आणि तुम्ही हे करावं असा आग्रह धरतात, तर काही तुमच्या मानगुटीलाच बसतात। रामकृष्ण म्हणत असत की ते मी त्या प्रकारचा आहे असं म्हणत असत। या मुलांना एकदा धरलं, स्वामीजी देखील म्हणत असत की एकदा मी धरलं तुम्हाला की तसं सोडणार नाही। अशा प्रकारचे जे प्राप्त पुरुष असतात त्यांच्याकडून श्रवण करणं हे जास्त महत्वाचं राहतं। अन्ये तु एवं अजानंतः श्रुत्वा अन्येभ्यः उपासते। महापुरुषाचं आज्ञापालन ही अतिशय महत्वाची अशी गोष्ट राहते। ती आज्ञा देखील त्यांची दोन वचन असतात, एक प्रधान वचन असतं आणि दुसरं गौण वचन असतं। गौण वचनाबद्दल तसे तेही तेवढे आग्रही नसतात। गौण वचन तू धंदा करावा का नोकरी करावी, तू कोणाशी लग्न करावं, अशा प्रकारे प्रासंगिक कधी काही जर बोलून गेले तर ती तशी गौण वचन असतात। या गौण वचनांचा देखील श्रुती जणू आहे अशा प्रकारे पाठपुरावा जर केला तर जीवन यशस्वी होणं आणि अयशस्वी होणं, म्हणजे धंदा एखाद्याला अयशस्वी झाला तर देहबुद्धी जाईल, पण खडतर आहे, काही सांगता येणार नाही। त्यांनी त्यांच्या शुद्ध बुद्धीतून, त्यांच्या प्रकृतीतून तुमच्याबद्दल सांगितलेलं असतं आणि तुम्ही तुमच्या प्रकृतीतून तुमच्या शक्तीबुद्धीप्रमाणे ऐकत असता। याची सांगड जर नाही जमली, नाही घालता आली, तर तसा उपयोग काही होणार नाही। आणि एकूणच संतांची ही जी गौण वचन असतात ती भविष्यासारखी आपलं जीवन चांगलं जावं म्हणून अशा विश्वासाने करण्यानेही फार फायदा होईल असं नाही, कारण तोही संसारिक सगळ्या गोष्टी मिळवण्यासाठी केलेला एक सेफ गेमच राहतो, सुरक्षित खेळ राहतो। त्यामुळे त्याही प्रकाराने जाण्याचं काही कारण नाही. कोणाला जर मात्र पाळायचं असेल तर तेही चांगलंच आहे, पण दुसरं त्यांचं जे प्रधान वचन असतं, ऐक शिष्या येथींचे वर्म, स्वये तूची आहेस ही ब्रह्म, ये विषयी संदेह भ्रम धरूची नको. सोहम हंसा स्वानंद घन अजन्मा तो तूची जाण, हेची साधूचे वचन सदृढ धरावे. अशी जी वचन आहेत, अहम ब्रह्मास्मी महावाक्य, येथीचा अर्थ अतर्क्य, तोही सांगतो ऐक्य गुरु शिष्य जेथे. आता हेची दृढीकरण व्हावया पाहिजे सद्गुरु भजन, सद्गुरु भजने समाधान नेमस्त आहे. अशा प्रकारची जी वचन आहेत ती वचन मात्र प्राणापलीकडे जपावीत. म्हणून महापुरुषांच्या वचनांचं आज्ञापालन करणं हे श्रवणाचं मुख्य काम राहतं. श्रवण झाल्यानंतर ते आपण अंगात मुरवण्यासाठी म्हणून मोठ्या कळवळ्यांनी अतिशय सरळ अंतःकरणाने त्याचप्रकारे आपलं हित व्हावं म्हणून सांगितलं गेलेलं आहे. हे पक्क ध्यानात ठेवून जो चालतो त्याला श्रवणाचा लाभ झाल्याखेरीज राहत नाही. म्हणून श्रवण झाल्यानंतर महापुरुषाचं ज्यांनी जे प्राप्तव्य आहे ते प्राप्त केलेलं आहे अशा पुरुषाकडून जर श्रवण केलं तर त्या श्रवणाने आपण अंतर्मुख व्हावं. श्रवणाच्या पश्चात देखील आपण वक्त्याची खूप स्तुती करतो. कधी कधी काय बोलले असं आपण म्हणतो, तसंच बोलल्यानंतर आनंदाने आपण टाळ्या वाजवतो. बोलणं झाल्यानंतर टाळ्या वाजवतो. जे हिताचं बोलणं असतं त्याच्यानंतर टाळ्या न वाजवण्याचं खरं म्हणजे सभ्य लोकांचा संकेत आहे, सुशिक्षित लोकांचा संकेत आहे. टाळ्या वाजवून त्याचं कौतुक करायचं नसून त्यांनी जे सांगितलेलं आहे ते आपण आचरण करायचं आहे. तुम्ही घरी टाळ्या वाजवता का? घरी जर वडिलांनी तुम्हाला चार गोष्टी हिताच्या सांगितल्या तर त्या सगळ्या ऐकून जर टाळ्या वाजवल्या तर काय परिस्थिती उद्भवेल? त्या सांगण्याचं निश्चित काय होईल? ते टाळ्या वाजवण्यासाठी म्हणून श्रवण केलेलं नसून तुम्ही स्वीकारण्यासाठी, अंतःकरणपूर्वक स्वीकारण्यासाठी म्हणून श्रवण केलेलं आहे. मी पंढरपूरला ही प्रथा पाहिली, एखादा अजोड असा युक्तिवाद की लगेच टाळ्या. टाळ्यांनी काय झालं? जे निरूपण केलेलं आहे ते निरूपण माझ्या हिताचं आहे, ते माझ्या अंतःकरणात गेलं पाहिजे का टाळ्या वाजवल्या पाहिजेत? म्हणून टाळ्या वाजवणं म्हणजे कौतुक करणं. महापुरुषांना कौतुकाची जरुरी नसून त्यांनी जे सांगितलेलं आहे त्या उपदेशाची आपल्याला जरुरी आहे या भावनेनी श्रवण करणं ही गरजेची गोष्ट आहे. म्हणून जो मुमुक्षू आहे त्यांनी महापुरुषाचं आज्ञापालन करण्यासाठी म्हणून श्रवण करायचं आहे. अर्थात जो श्रवण करणारा आहे तो मुमुक्षू पाहिजे. वेगळ्या वेगळ्या व्याख्यानमाला असतात, तिथं घरात उकडते म्हणून तिथं जाऊन बसायचं अशा प्रकारे. आणि वक्ता भले तयारी करून आलेला असतो, किती अभ्यास करून बोलतात. मी काही काही पसंत व्याख्यानमाला पुण्यात नाही, वाईमध्ये देखील पुण्या एवढी जुनी वसंत व्याख्यानमाला चालते, अजून चालते. किती उत्तम तयारी करून आणि इतके सुंदर सुंदर विषय असे मी तिथे ऐकले. तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी त्यांच्याबद्दल खूप वादग्रस्त असं व्यक्तिमत्व, जरी शास्त्री असं म्हणत असले तरी सर्व गुणसंपन्न होते. पण त्यांची मी काही व्याख्यानं ऐकली. स्वैरपणाने शास्त्री बुवांवर सगळा महाराष्ट्र तेव्हा कोणी टीका करत असे, कोणी स्तुती करत असे, पण काय बुद्धी असू शकते, केवढी व्यापकता असू शकते, काय तर्क असू शकतो, किती उत्कृष्ट वक्तृत्व असू शकतं हे मला तिथं ऐकायला मिळालं. पण कितीतरी लोक शास्त्री बुवांच्या समोर बसायच्या ऐवजी पायऱ्यांवर तिकडं नदीच्या तिकडं पाय सोडून बसलेले. वक्ता बोलत असतो आणि ऐकणारा ऐकतोय न ऐकतोय अशी स्थिती असते. कधी कधी देवळांमध्ये ती देवळं अशा प्रकारच्या देवळांमध्ये हे चालत नसावं, पण तुम्ही तुळशीबागेत जाऊन बघा. ते बिचारे सांगत असतात, कोणी कोणी दोन बायका एकमेकींकडे तोंड करून बसलेले असतात आणि काही काही चाललेलं असतं त्यांचं एकमेकांमधलं बोलणं. थोडे लोक अगदी दुरून लक्षपूर्वक ऐकत असतात, कोणी काही असे जे ऐकायला बसलेले असतात ते मुमुक्षू आहेत की नाहीत, कोण मुमुक्षू आहेत याच्यात, ते काय सांगतायत, ते सांगतायत याचं आचरण करण्याच्या बुद्धीनी खरंच हा ऐकतोय का, जो सांगतो आहे तो तशा तऱ्हेने अनुभवाचं सांगतोय का, खूप प्रश्न निर्माण होतात. म्हणून ऐकणारा मुमुक्षू पाहिजे, त्याला आपल्या आधीच्या जीवनाबद्दल पश्चाताप असलेला पाहिजे, आपलं जीवन किती वाया गेलं, काय काय आपण जीवनामध्ये केलं, कसे विचार वागवले, आता हे सगळं पुढे कुठंतरी गेले राजे चक्रवर्ती, तेथे माझे वैभव ते किती, आता धरू म्हणे संत संगती या नाव मुमुक्ष. आता तरी संत संगतीला आपण जायला पाहिजे, काहीतरी तातडी आपल्या जीवनामध्ये परमार्थाची आहे हे ज्याला समजलेलं आहे, अशी व्यक्ती महापुरुषाकडे जाऊन श्रवण करते आणि ते श्रवण आज्ञापालनासारखं श्रवण करते. श्रवणामध्ये एकल अवधान, एक विध अवधान देऊन श्रवण घडणं ही खूप महत्वाची गोष्ट राहते. श्रवण करत असताना एक विध अवधान किंवा एकल अवधान असं सहसा इथली मंडळी सोडून दिलं जात नाही. श्रवण करत असताना आपण त्या वचनाशी सुसंगत असे आपले अनुभव त्याच्यासंबंधी विचारचक्र सुरू करतो. एखादं विधान जर आपल्याला सकृत दर्शनी पटलं नाही तर पुढचा तर्क ऐकायच्या ऐवजी आणि ते विधान नीट समजून घेण्याच्या ऐवजी आपण त्याच्या विरोधी एक तर्क न पटल्यामुळं आपल्या ठिकाणी निर्माण करतो आणि दरम्यानच्या काळातलं ऐकलं जवळपास जातच नाही. विषयी लोक श्रवणास येती ते बायकांकडेच पाहती, चोरटे लोक घेऊन जाती पादरक्षा, असं समर्थ म्हणतात. वेगळ्या वेगळ्या प्रकारचे लोक श्रवणाकरता म्हणून येतात, ते श्रवणातून वेगळ्या वेगळ्या प्रकारचे अर्थ काढत असतात. भगवान बुद्ध प्रवचन करत असत आणि प्रवचन झाल्यानंतर त्यांचा नियम असा होता की थोडा वेळ डोळे मिटून शांत ध्यानाला ते बसवत असत, त्यामुळे ते सांगत असत की आता प्रवचन झाल्यानंतर सर्वांनी नेहमीप्रमाणे डोळे मिटून काय 5 मिनिटं शांत ध्यानाला बसायचं आहे असं सांगत असत. तोच श्रोतृवर्ग असेल तर तेच वाक्य रोज उच्चारायच्या ऐवजी असं व्हायचं की ते असं म्हणायचे की आपण 5 मिनिटं शांत बसूया, आपण नेहमीप्रमाणे शांत बसूया, आपण नेहमीप्रमाणे आता करूया असं ते म्हणायचे. आता प्रवचन झालं, आता आपण नेहमीप्रमाणे करूया. त्या दिवशी श्रवणाला जी मंडळी आलेली होती त्याच्यामध्ये एक चोर आलेला होता. रात्र झालेली होती, प्रवचन झालं आणि आपण आता नेहमीप्रमाणे करूया म्हटल्यावर सगळ्यांनी डोळे मिटून घेतले आणि त्या चोराला लक्षात आलं की आता आपण नेहमीप्रमाणे करायला जायला पाहिजे म्हणून तो चोरीसाठी म्हणून गेला. तर एक वेश्या आलेली होती, आता नेहमीप्रमाणे करूया म्हटल्यावर ती म्हणाली की लगबग सुरू झाली असेल, आपल्या आळीत आपल्याला वेळेवरी जायला पाहिजे, नटायला पाहिजे, अजून काहीच आपण केलेलं नाही, म्हणून तीही निघून गेली. म्हणून आपण श्रवण करत असताना श्रवणाच्या वेळेला काय सांगितलेलं आहे त्याचं अनुसरण करणं ही अतिशय महत्वाची गरजेची अशी गोष्ट राहते. एकल अवधान देणं आणि त्या श्रवणाच्या विषयाशी तदाकार होणं ही गरजेची गोष्ट असते. हे कशामुळे घडलं? तर चोर श्रवण जरी करत असला तरी त्याचं निम्म लक्ष तसं बाहेरच होतं. आज कुठं जायचं, कोणत्या वस्तीवर जायचं याचं चिंतन तो करत होता. त्यामुळे श्रवण करत असताना एक प्रकारे विचाराच्या भिंतीच उभ्या होत्या, श्रवण नीट घडतच नव्हतं आणि त्यातून असे प्रसंग उद्भवतात. अन्ये तु एवं अजानंतः श्रुत्वा अन्येभ्यः उपासते. म्हणून श्रवण घडत असताना अतिशय हळुवार अशा मनानी श्रवण घडलं पाहिजे. श्रवणाच्या आधी जी प्रार्थना होते त्या प्रार्थनेच्या वेळेला त्या प्रार्थनेच्या सहाय्याने आपलं अंतःकरण मृदू मवाळ तरल असं होण्यासाठी ती प्रार्थना असते. तो प्रोटोकॉल नाहीये, ती एक यांत्रिकता नाहीये की झालं आता मुकम करो ती वाचालम सुरू झालं याचा अर्थ आता हे थोड्या वेळाने बोलायला सुरुवात करणार आहेत असा त्याचा अर्थ नाहीये. जर एखादा मूक त्याला वाचा प्राप्त होत असेल, पंगू जर गिरी लंघून जायला समर्थ होणार असेल, हे जर कृपेनी होणार असेल तर माझ्यावरही ती कृपा होवो असं वक्ता आणि श्रोता दोघंही म्हणताहेत असा कुठेतरी भाव आहे की नाही. म्हणून प्रार्थनेपासून कुठेतरी अंतःकरण तरल व्हायला पाहिजे, मवाळ व्हायला पाहिजे, मऊ व्हायला पाहिजे, कुठेतरी अहंकार नाहीसा व्हायला पाहिजे. प्रवचन करणारी जी व्यक्ती असते ती व्यक्ती थोडीशी उच्चासनावर बसते, त्याचे उद्देश निरनिराळे असू शकतील. एकतर सर्वांना दिसावं असं असेल, याच्यातच खाली बसलेली व्यक्ती लांबून दिसणार नाही असा एक व्यावहारिक ही दृष्टिकोन असेल, आणि दुसरं म्हणजे ती साधना करणारी असल्यामुळं तसंच तिचा अधिकार असल्यामुळं ती वर बसलेली आहे आणि आपण खाली बसून श्रवण करतो आहोत तर आपलाही अधिकार यांच्याकडून समजून घेण्याचा असा आहे. श्रोतृत्वाचा आपला अधिकार आहे, समजून घेण्याचा आपला अधिकार आहे. हे सांगतील तसं आपल्याला वळण निर्माण करायचं आहे हा आपला अधिकार आहे, त्यांचा वळण देण्याचा अधिकार आहे असाही भाव अंतःकरणामध्ये पाहिजे. मी अशी एक गोष्ट वाचली, रजनीशांचं कुठेतरी वाचत होतो, ते राजस्थानला गेलेले होते आणि एक महात्मा त्यांनी असं म्हटलंय की उच्चासनावर बसलेला होता आणि तो उच्चासनावर बसलेला होता आणि सत्संग चालू होता, मी तिथं जाऊन बसलो तर काही राजस्थान चे काही मंत्री देखील त्या सत्संगाला येऊन बसले। तर त्या मंत्र्यांनी असं विचारलं त्या महात्म्याला की तुम्ही वर बसलेले आहात याच्याबद्दल मला आपत्ती नाही, पण तुमचा जर सगळा शिष्यवर्ग असता तर ठीक आहे, इथे असे कितीतरी लोक आहेत की जे तुमचे शिष्यही नाहीयेत आणि जे तुम्हाला त्या प्रमाणात तितके श्रेष्ठही समजत नाहीयेत, तर काही लोक प्रथमच तुम्हाला ऐकण्यासाठी म्हणून आलेले आहेत। अशा सगळ्या लोकांसाठी कार्यक्रम ठेवलेला असताना तुम्ही उच्चासनावर बसावं आणि बाकीच्या सगळ्यांनी खाली बसावं याचं नेमकं प्रयोजन काय, असं एका मंत्र्यांनी त्या महात्म्याला विचारलं। रजनीशांनी असं लिहून ठेवले की तो महात्मा गडबडला, त्यालाही काही कळेना की आता उत्तर काय द्यायचं। त्या मंत्र्यांनी असं विचारलं की याच्यातून आम्ही तुमच्यापासून शिकायचं काय, तुम्ही निरहंकारी आहात असं जर शिकायचं तर तसं दिसत नाहीये, कारण आम्ही तुमचे शिष्य नाही आहोत तरी देखील तुम्ही उच्चासनावर बसलेले आहात, तुम्ही आम्हाला शिकवणार आहात असं म्हटलं तर तसंही नाहीये, कारण त्याही हेतूने आम्ही आलेले नाही आहोत। तिथे एक विचित्र संभ्रमाचं वातावरण तयार झालं, त्यांनाही काही बोलता येईना ते जे संतवर बसलेले होते। तर रजनीश असं म्हणाले की मी असं म्हटलं की मी जरा काही बोलू का, तर ते महात्मा म्हणाले की बोला। तेव्हा मी त्या मंत्र्यांना असं म्हटलं की तुम्हाला जी आपत्ती आहे, संकट आहे, ते हे उच्चासनावर बसलेत म्हणून नाही तर तुम्ही खाली बसलेले आहात म्हणून तुम्हाला संकट वाटतंय। तुम्हाला जे संकट वाटतंय ते असं वाटतंय की आपण यांचे शिष्यही नसताना आणि आपण यांचं ऐकण्यासाठी देखील आलेले नसताना आपण यांच्यासारखं शेजारी बसायला हरकत काय होती असं तुम्हाला वाटतं आहे, म्हणून तुम्हाला अडचण वाटते आहे। तसं कारण नसताना यांचा अहंकार आहे असं जसं तुम्ही म्हणता, तसं आपण खाली बसायला आपल्याला लागल्यामुळे तुमचा अहंकार बहुतेक दुखावला गेलेला आहे म्हणून तुम्ही हा प्रश्न विचारला असावा असं मला वाटतं। त्याच्यावर ते मंत्रीही बुचकळ्यात पडले आणि त्यांनाही काही बोलता येईना, पण असं झाल्यावर ते महात्मा होते त्यांना जोर चढला असं रजनीशांनी म्हटलं। ते म्हणायला लागले हा हा बरोबर आहे बरोबर आहे। अशी एक विचित्र परिस्थिती निर्माण झाली असं म्हणून त्यांनी पुढे असं म्हटलेलं आहे की आपण ऐकण्यासाठी जेव्हा जातो तेव्हा ऐकणं याच्यामध्ये सगळ्या गोष्टी येतात, ज्याच्याकडून ऐकायचं त्या माणसाशी स्पर्धा असा भाव नसला पाहिजे तर तुम्ही ऐकू शकत नाही। ज्याच्यापासून ऐकायचं आहे त्याच्यापासून मी अनुसरण करणार नाही असा भाव नसला पाहिजे तर तुम्ही ऐकू शकणार नाही। ज्याच्यापासून तुम्हाला ऐकायचं आहे त्याच्यापेक्षाही मी श्रेष्ठ आहे असा भाव नसला पाहिजे तर तुम्ही ऐकू शकणार नाही। ज्याच्यापासून ऐकायचे त्याच्या बरोबरीचा मी आहे असाही भाव नसला पाहिजे तर तुम्ही ऐकू शकणार नाही। आणि बरेचसे गोंधळ याच भावामुळे होतात, मी बरोबरीचा आहे अथवा मी श्रेष्ठ आहे अथवा मला अनुसरायचं नाहीये अथवा मी शिष्य नाहीये, अशा भावांमुळे सगळे गोंधळ होऊ शकतात। असा गोंधळ या ऐकण्यामध्ये नसला पाहिजे। अन्ये तु एवं अजानंता श्रुत्वा अन्येभ्यः उपासते, तरच तुम्ही उपासना करू शकाल, नाहीतर तुम्ही उपासना करू शकत नाही। ते पिचाति तरंत्येव मृत्युम श्रुतिपरायणाः, त्यामुळे श्रवण करत असताना या प्रकारचे जे स्वाभाविक विकार निर्माण होऊ शकतील, होतीलच असं नाही होऊ शकतील, या विकारांपासून तुम्ही मुक्त असलं पाहिजे। तसं जर मुक्त नसाल, कधी वय आडकाठी करतं, तुम्ही कल्पना करा की आचार्य जेव्हा निरूपण करत असतील तेव्हा 20 वर्षांचे 15 20 22 32व्या वर्षी तर देह ठेवला ना आचार्यांनी, आणि त्यांचे काही काही शिष्य साठीच्या पुढचे होते हे प्रत्येकाला झेपत नाही, ही देखील अडचणीची गोष्ट असते. विद्वत्ता मंडन मिश्रा, डिग्री, विद्वत्ता, वय, संपत्ती याही गोष्टी अडचणीच्या असू शकतात. अशा या गोष्टींचा अडथळा न ठेवता जे प्राप्त पुरुष आहेत त्यांच्याकडून ऐकणं, याच्याकरता श्रोत्याचं अंतःकरण देखील सहृदय आणि कोमल निर्वैर असं असलं पाहिजे, सरळ अंतःकरण असलं पाहिजे, तरच तो ऐकू शकतो, नाहीतर ऐकू शकत नाही. आणि परीक्षेचाही भाव नसावा की काय बोलतोय ते तर बघू, यांनी काही साध्य होत नाही. अशा प्रकारचे अनेक गुण श्रोत्यांनी देखील अंगी बाणवणं आवश्यक आहे, तर त्याच्या पाठोपाठ उपासना घडू शकते, नाहीतर उपासना घडू शकत नाही. आपण हा श्लोक खरंच फार सुंदर आहे आणि आपल्या एकूण जीवनाकरता, कारण श्रवणावर अधिष्ठित अशी आपली सगळी साधनेची परंपरा आहे, अतिशय उपयोगी असा हा श्लोक आहे. पुढच्या वेळेला आपण उरलेलं बघू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थो व्यशेम देवहितं यदायुः. ओम शांति शांति शांति. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज, परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय.